कथा एका थोर शिक्षण तपस्वीची. डॉक्टर आप्पा पेंडसे यांचा भारतीय तत्वज्ञानाचा सखोल अभ्यास होता. त्यातली तत्वं आधुनिक जीवनात कशी आणता येतील याचं सदैव चिंतन त्यांच्या मनात चाललेलं असे. ते म्हणत की स्वतःला परिपूर्ण शरण करून आपल्या अंतःकरणाची स्पंदनं परब्रह्मशक्तीच्या स्पंदनांशी कशी जुळवता येतील हे शास्त्र आपण भारतीयांनी विकसित केलं. भारतीयांची जगालाही मोठी देणगी आहे. अध्यात्मविज्ञान हे एक असं शास्त्र आहे की ज्यात पाश्चिमात्यांनी अलीकडेच प्रवेश केला आहे, पण आपण युगानुयुगांपासून या क्षेत्रात चिंतनशील आणि प्रयोगशील राहिलेले आहोत. या सर्व ऋषी चिंतकांचं चिंतन समजून घेऊन पुढील संशोधनाच्या दिशा आपल्याला शोधायच्या आहेत. त्यात आपल्याला तपश्चर्या ओतावी लागेल. पाश्चात्यांना ज्या संशोधनाच्या दिशा या क्षेत्रात गवसत आहेत त्याहून वेगळ्या प्रतिभासंपन्न दिशा आपण शोधणं जरुरीचं आहे. असं करताना काय होईल? कोणत्याही संशोधनात जे होतं तेच होईल. पूर्वसुरींशी आधीच्या संशोधकांशी कदाचित आपले मतभेद होतील. अगदी अलीकडचे लोकमान्य टिळक यांच्यापासून मागे जात आद्य शंकराचार्य आणि भगवान श्रीकृष्ण यांच्यापर्यंतच्या थोर द्रष्ट्यांपेक्षा कदाचित आजच्या संशोधकांचं म्हणणं वेगळं असू शकेल. या सर्वांविषयी निरतिशय आदराची भावना ठेवूनही आपल्याला जे सत्य गवसलं त्याच्याशी प्रामाणिक राहिलं पाहिजे. आद्य शंकराचार्यांना सुद्धा शब्द प्रामाण्याबाबतचे प्रश्न पडले होते. ते म्हणाले, जिथे प्रत्यक्ष प्रमाण आहे तिथे वेदांचा आधार घेण्याची आवश्यकता नाही. 100 वेद जरी म्हणाले की अग्नी थंड आहे किंवा प्रकाशमान नाही तर त्यांच्यावर आपण विसंबू नये, आपण आपला अनुभव पाहावा. पाश्चात्य देशांमध्ये सुद्धा हे प्रश्न आले. घोड्याचे दात किती हे सांगण्यासाठी बायबल कशाला हवं? प्रत्यक्ष घोड्याचं तोंड उघडून पहा ना. तेव्हा आप्त प्रामाण्य ग्रंथ प्रामाण्य बाजूला ठेवून आजच्या संशोधनाने अध्यात्मशास्त्र कुठवर आलं आहे हे नीट समजून घेतलं पाहिजे. आपल्याकडे परब्रह्मशक्तीचं वर्णन सत चित आणि आनंद असं केलं आहे. तिचं सत्स्वरूप म्हणजे तिचं असणेपण, तिचं चित्स्वरूप म्हणजे तिची गती आणि जाणीव. गती प्रत्येक ठिकाणी आहे. इलेक्ट्रॉन्स प्रोटॉन्स अशा मूलकणांना गती आहे. विविध वस्तूंमधील परस्पर आकर्षण ही सुद्धा गतीच आहे. जाणीव म्हणजे स्वसंवेद्यता, कळणं, समजणं, करणं, करवणं. गतीचा आणि जाणीवेचा परस्पर संबंध आहे. जी जाणीव विकसित झालेली असते ती स्वतःची गती निर्माण करते. आपल्याला कुठे जायचं आहे, काय गतीने जायचं आहे हे मानवी जाणीव ठरवू शकते. प्रत्येक प्राणी आणि प्रत्येक वस्तूसुद्धा सच्चित आनंद आहे. या अर्थाने प्रत्येक वस्तू जिवंत आहे. धातूंच्या ठिकाणी जाणीव असल्याचा शोध तर जगदीशचंद्र बसू यांनी लावलेलाच होता. परंतु तथाकथित जड पदार्थांमध्ये म्हणजे दगडामध्ये जाणीव इतकी सूक्ष्म आहे की तिची ओळख मनुष्याच्या ज्ञानेंद्रियांना होत नाही. दगड पुनरुत्पादन करू शकत नाही, पण म्हणून तो जिवंत नाही असं म्हणता येणार नाही. आपण म्हणतो की जी वस्तू अन्नग्रहण करते, पुनरुत्पादन करते आणि वाढते ती जिवंत आहे. पण बीज तर अन्न खात नाही, वाढत नाही, पण अनुकूल स्थिती मिळाली की अंकुरतं, मग त्याला चेतन म्हणायला पाहिजे ना. दगडाच्या पुढची श्रेणी म्हणजे वनस्पती. त्यांना जाणीव आहे, पण स्वतःच्या प्रेरणेने जागा सोडून चालता येत नाही, स्वतःबद्दलचे निर्णय घेता येत नाहीत. प्राणीकोटीमध्ये जाणीव अधिक विकसित आहे. ते स्थलांतर करतात, स्वतःचे निर्णय घेतात. माणसात तर जाणीवेचा खूप विकास झाला आणि माणूस विलक्षण प्रकारच्या गोष्टी करायला समर्थ झाला. थोडक्यात, जाणीवेचा विकास म्हणजे गतीचा विकास. परब्रह्मशक्तीच्या आनंदरूपाचाही विचार केला पाहिजे. पिंपळाचं बी घेतलं तर ते पेरल्यावर रुजल्यावर त्यातून पिंपळाचं झाड वाढू लागतं. बीजात असल्याशिवाय म्हणजे कारणात असल्याशिवाय वृक्षरूपात म्हणजे कार्यात येणार नाही, याला सत्कार्यवाद म्हणतात. म्हणून असं म्हणता येईल की ज्या भावभावना सृष्टीत वृक्षवेलींमध्ये पशुपक्ष्यांमध्ये आणि माणसांमध्ये दिसतात त्या बीजरूपाने परब्रह्मशक्तीमध्ये असल्या पाहिजेत. या भावभावनांना आनंद तत्व म्हणता येईल. म्हणून परब्रह्मशक्ती भावमयी आनंदमयी आहे असं सांगतात. सच्चित आनंद या तीनही गोष्टी परब्रह्मतत्वात एकाच वेळी असतात. आपण आपल्या सोयीसाठी त्यांना वेगवेगळी नावं देतो. एकमेव अद्वितीय ब्रह्मातून साऱ्या सृष्टीची निर्मिती झाली. शंकराचार्य या निर्मितीला माया असं म्हणतात. याचा अर्थ ही निर्मिती खोटी आहे असा नव्हे, पण ती केव्हा तरी नष्ट होणारी आहे. ती का निर्माण झाली हे सांगणं कोणालाही शक्य नाही, पण ती अपघाताने योगायोगाने झाली असंही म्हणता येत नाही. छापखान्यात खिळे एकत्र टाकले आणि योगायोगानेच भाषा निर्माण झाली असं तर आपण म्हणू शकत नाही ना. तसंच काहीतरी आहे. विराट जाणीवेशिवाय हे नियमबद्ध विश्व निर्माण होणार नाही. सृष्टीमध्ये उत्क्रांती आपल्याला स्पष्ट दिसते. अमीबासारख्या एकपेशीय जीवापासून आजच्या विकसित मानवापर्यंत उत्क्रांतीचे टप्पे आपल्याला कळतात. यावरून असं म्हणता येतं की पुढे येणारी जी जीवकोटी आहे ती मागच्या जीवकोटीपेक्षा जाणीवेने अधिक संपन्न आहे. मानवापाशी काही उत्क्रांती थांबलेली नाही, याहीपेक्षा विकसित मानवजात भविष्यकाळात निर्माण होऊ शकेल. कोणी त्यांना देवमानव असं नाव दिलेलं आहे. गीतेतील उत्तम पुरुष, दैवी संपत्ती असलेला पुरुष, ज्ञानी, भक्त, योगी, कर्मयोगी यांची लक्षणं ही देवमानवांची लक्षणं आहेत. आपल्याला सर्वांना देवमानव होण्याच्या दिशेने प्रवास करायचा आहे. कसा तो आपण नंतर पाहूया.